बात कहां से, जमल अपने चाचा मालदेव को बुला लेता है दावत के लिए, और वहां पर सरस्वती ने अपनी साड़ी सुखा रखी थी, मालदेव बहुत ज्यादा रूपी रहा था, तो उस साड़ी को देखकर क्या कुछ करने लगा बोला,
नो बोल्या रहे या साड़ी किसकी, जय मैल कह दे मंगाई रह जा साड़ी किसकी, जय मैल कह दे मंगाई रह जा साड़ी किसकी, जय मैल कह दे साड़ी के बांधन आई, वो साड़ी के बांधन आई, ब्रह्मा की ब्रह्माणी चाहिए इस साड़ी के बांधन आई, देखे अंदर की अंदरहणी चाहिए इस साड़ी के बांधन आई, देखे करसन की रुकमानी चाहिए इस साड़ी के बांधन आली, देखे इस साड़ी के बांधन आली, कामदेव की गोरी हो इस साड़ी के बांधन आली, देखे हिमाचल की चोहरी हो इस साड़ी के बांधन आई, उस रावण की मंदोरी हो उस साड़ी के बांधन आई, रावण की मंदोरी हो, देखे इस साड़ी न रजाने का दिली दो कैडे रे सुखाई रह जा साड़ी किसकी, जय मैल कहड़े ते मंगाई रह जा साड़ी किसकी, जय मैल कहड़े ते मंगाई, पूछे मना आपस के मैं करते बात, पपैया चकोर बोर चकने न बैठे जा इस बगेरे साड़ी पर कनर का की बनाई डारे, बगेरे साड़ी पर कनर का की बनाई डारे, कारीगर की कारीगरी बनाए दूर केंदा और चमेली चंपा कोई मैं रहे दूर, बोरे हंड सैल करते डालिया पर रहे दूरे, बोरे इस साड़ी के बांधन आली कोए पूरे सोर गए ते आई रह या साड़ी किसकी, जय मैल कहड़े ते मंगाई रह या साड़ी किसकी, जय मैल कहड़े ಬಾಯಿ ಚಾಚ ಕೂರೆ ಮೂರೆ ಸೆಕಣಿನ ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ ರೀಚ ಬಗ್ಗೆ ಸಾಡಿ ಪರಕ್ಕೆ ಮೆರಕಾಕಿ ಬಣಾಹಿದ್ದಾರೆ ರೀಚ ಬಗ್ಗೆ ಸಾಡಿ ಭಾರತ ನಕ್ಸಾ ಸುಬ್ಬವಾಯದ ಪಯಣ ಹೋಯಾ ತ್ರಾವಡಿ ಮ ಚಕ್ರ ಬೇಹು ಕರಿಗರ ಕಣ ಹೋಯಾ ದರ್ವಾಜೆ ಪಿಮನು ಶಸ್ತ್ರ ಲೇ ತಣ ಹೋಯಾ ಏರ ಏಕೋಡ ನೋ ಹೋಣ ಸಾರಿ ದೇಖೇ ಜಾತಾ ಕರಣ ಲಡಾಯಿ ರಹ್ಯಾ ಸಾಡಿ ಕಿಸ್ಕೀ ಜಮಲ ಕಹಿ ಮಂಗಾಯಿ ರಯಾ ಸಾಡಿ ಕಿಸ್ಕೀ ಜಮಲ ಕಹಿ ಮಂಗಾಯಿ ಸಮಯ ಹೋಕೇ ಮೇರ ಚಕ್ಕರ ಶರೀರ ಆಗ್ಯಾ ಮರಕ ಪಾಂಡ ಚೂಟೇಗಾ ಮೇರ ಟಕ್ಕರ ಶರೀರ ಆಗ್ಯಾ ಮರಕ ಪಾಂಡ ಚೂಟೇಗಾ ಮೇರ ಟಕ್ಕರ ಶರೀರ ಆಗ್ಯಾ ಪಾವನ ಬೇಗೋ ಸತ್ತನ ಕಲ್ವೇ ಸಾರಿ ಕೀ ಕನಾರಿ ಪರಕ ಮೇಡ ಕೆ ಮನು ಲಿಯಾ ಇಸ್ಕಿ ಬಿಮಾರಿ ಕರ್ಕ ಮಂಗೆ ರಾಮ ಭೇದ ಪಟ್ಯಾನಾ ಕುಣ ಸೆ ಅಟಾರಿ ಕರ್ಕ ಮಂಗೆ ರಾಮ ಭೇದ ಪಟ್ಯಾನಾ ಕುಣ ಸೆ ಅಟಾರಿ ಕರ್ಕ ಹೇರ ಏಕ ದಿವನು ನಜರ ಪಡೆ ಸೆ ಕರತಿ ಫೇರ ರಘುಮಾಯಿ ರಹ್ಯಾ ಸಾಡಿ ಕಿಸ್ಕಿ ಜಮಲಕ